जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोलो नंद के लाल की। हे भजन म्हणताना मला भगवान श्रीकृष्णांची आठवण येते। श्रीकृष्णांचं तर हे भजनच आहे, पण आपल्या सद्गुरूंची स्वामीजींची देखील आठवण येते। भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन उचलल्यानंतर आणि सर्व गोवर्धन उचलण्यासाठी मदत करणारे गोप गोपी या सर्वांना मोठ्या प्रेमाने दिलासा दिल्यानंतर यथाकाल जेव्हा पर्जन्यवृष्टी संपली तेव्हा सर्वांच्या देखत सहजपणाने तो पर्वत त्यांनी खाली ठेवला आणि श्रीकृष्ण बलराम प्रेमळ गोप यांच्या सकट ते व्रजाकडे यायला निघाले। श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृत्य पाहून सगळ्या गोपांना फार आश्चर्य वाटू लागलं। ते एकत्रित येऊन एकमेकांना म्हणायला लागले की खरंच या मुलाची कृत्य अतिशय आश्चर्यकारक अशी आहेत। आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये यांनी जन्म घेणं ही खरं म्हणजे याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे। जसं हत्तीनी आपल्या सोंडेनी कमळ उपटून वर धरावं तसा या 7 वर्षाच्या बालकानी एका हातानी हा गिरिराज उखडून सहजपणाने कसा काय हातावर तोलला कोण जाणे। हा पाळण्यात होता त्यावेळेला भयंकर राक्षसी पुतना आली आणि तिच्या स्तनातील दूध यांनी प्राणासकट पिऊन टाकलं। हा जेव्हा 3 महिन्यांचा होता आणि छकड्याखाली झोपलेला होता तेव्हा त्याच्या ठोकरण्याने तो छकडा उलटून पडला. एक वर्षाचा होता तेव्हा यांनी तृणावरचं दैत्याचा गळा घोटून त्याला मारलं. लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळाला बांधलं. तेव्हा दोन्ही अर्जुन वृक्षांच्या मधून रांगत जात त्यांनी ते मोठे वृक्ष उखडून टाकले. हा वासर चारण्यासाठी वनामध्ये गेला तेव्हा बगळ्याच्या रूपाने एक दैत्य याला मारण्यासाठी म्हणून आला. तेव्हा त्याचे जबडे दोन्ही हाताने पकडून त्यांनी एखाद्या गवताच्या काडीप्रमाणे त्याला चिरून मारून टाकलं. यमुनेच्या डोहामध्ये राहणाऱ्या विषारी कालियाचं गर्वहरण करून यांनी बळजबरीने त्याला डोहातून हकलून लावलं आणि यमुनेचं पाणी विषरहित केलं. कुठं हा 7 वर्षांचा बालक आणि कुठं एवढा मोठा पर्वत, पण त्यांनी तो उचलून धरला. ते नंद बाबांना म्हणायला लागले की तुमच्या या मुलाविषयी काही समजत नाही, हेच खरं. तेव्हा नंद म्हणाले की महर्षी गर्गांनी या बालकाला पाहून याच्याविषयी जे म्हटलेलं होतं ते तुम्ही ऐका, म्हणजे या मुलाच्या विषयीच्या तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. महर्षी गर्ग म्हणाले होते की तुझा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. वेगवेगळ्या युगांमध्ये याला वेगवेगळे रंग प्राप्त झाले. यावेळेला हा काळा झालेला आहे. हा तुझा पुत्र आधी कधीतरी वसुदेवाच्या घरी सुद्धा जन्माला आलेला होता, म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असं देखील म्हणतील. सर्व गोप आणि गोकुळाला आनंद देणारा हा तुमचं कल्याण करील. याच्या सहाय्याने तुम्ही सर्व संकटांमधून सहजपणाने निभावून जाल. जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील ते भाग्यवान. गुण ऐश्वर सौंदर्य कीर्ती प्रभाव या सर्व बाबतीत तुझा हा मुलगा भगवान नारायणांच्या समान आहे. म्हणून हे ब्रजवासियांनो, तुम्हाला याच्या कृत्यांचं आश्चर्य वाटायला नको. गर्गाचार्यांनी जेव्हापासून या बालकासंबंधी मला सांगितलं तेव्हापासून मी याला भगवान नारायणांचाच अंश मानतो. ब्रजवासियांनी जेव्हा नंदांच्या तोंडून गर्गाचार्यांचे हे कथन ऐकले तेव्हा त्यांचा विस्मय नाहीसा झाला. मोठ्या आनंदाने नंद आणि श्रीकृष्णांची सर्व ब्रजवासियांनी मनोमन पूजा केली. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचं रक्षण केलं. तेव्हा त्यांच्याकडं गोलोकातून कामधेनू आणि इंद्रातून स्वर्ग आला. स्वर्गातून इंद्र आला. भगवंतांची अवहेलना केल्यामुळं आणि आपली फजिती झाल्यामुळं इंद्र अतिशय लज्जित झालेला होता. म्हणून त्यांनी एकांत स्थानी भगवंतांकडे जाऊन आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुकुटानी त्यांच्या चरणांना स्पर्श केला. परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून ऐकून आपणच तिन्ही लोकांचे स्वामी आहोत असा इंद्राचा जो गर्व होता तो नाहीसा झाला आणि आता तो हात जोडून भगवंतांची स्तुती करू लागला. इंद्र म्हणू लागला की भगवन आपले स्वरूप परम शांत ज्ञानमय रजोगुण तमोगुणरहित विशुद्ध सत्वमय असं आहे. गुणांमुळे प्रवाह रूपाने भासणारा हा मायामय प्रपंच सर्वज्ञ अशा आपल्या ठिकाणी नाही, कारण हा प्रपंच अज्ञानामुळे उत्पन्न होणारा असा आहे. आपण सर्व जगताचे पिता गुरु स्वामी शासन करणारे दुस्तर असे काल देखील आहात. आपण लोककल्याणासाठी स्वेच्छेने लीला शरीर प्रगट करून स्वतःलाच ईश्वर समजणाऱ्यांचा मान नष्ट करत अनेक प्रकारच्या लीला करत आहात. माझ्यासारखे जे अज्ञानी आणि स्वतःला जगाचा ईश्वर मानणारे त्यांना जेव्हा कळतं की भीतीच्या प्रसंगी सुद्धा आपण निर्भय असता तेव्हा ते आपली घमेंड सोडून देतात आणि गर्वरहित होऊन आपल्या भक्तीच्या मार्गाचा आश्रय करतात. भीतीचे प्रसंग जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा निर्भयता हा पारमार्थिक गुण जरूर प्रगट व्हावा परमार्थी माणसामध्ये. परमार्थीयांची ती कसोटी असते आणि भगवंतांच्या ठिकाणी हा गुण तर पुरेपूर होताच. इंद्र म्हणू लागला की आपला प्रभाव मला माहीत नव्हता, हे परमेश्वरा मूर्ख असणाऱ्या मला आपण अपराधाची क्षमा करावी आणि पुन्हा मला अशी दुर्बुद्धी होऊ देऊ नको. आपण पुरुषोत्तम असून सर्वात्मा वासुदेव आहात, आपण यदुवंशाचे स्वामी सर्वांचं चित्त आकर्षित करणारे, मी आपणाला वारंवार नमस्कार करतो. मी आपल्याला शरण आलेलो आहे. देवराज इंद्रानी भगवान श्रीकृष्णांची अशी स्तुती केल्यानंतर भगवान हसत हसत अत्यंत गंभीर अशा मेघासारख्या वाणीने इंद्राला म्हणू लागले की हे इंद्रा, तू ऐश्वर्याने फार माजलेला होतास, तुझ्यावर कृपा करून तुला माझं नित्य स्मरण राहावं म्हणून मी तुझ्या यज्ञाचा भंग केला. जो ऐश्वर्याच्या संपत्तीच्या मनाने आंधळा होतो त्याला दिसत नाही की मी परमेश्वर आहे. हातात दंड घेऊन त्याच्या शासनासाठी उभा आहे. मी ज्याच्यावर कृपा करू इच्छितो त्याचं ऐश्वर देखील मी नाहीस करतो. हे इंद्रा, तुझं कल्याण असो, आता तू परत जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाग. कधीही गर्व न करता सावधपणाने आपल्या अधिकाराचं पालन कर. मनस्विनी कामधेनुनी आपल्या वासरासह गोपवेशधारी परमेश्वर श्रीकृष्णांना वंदन केलं आणि ती म्हणाली की आपण महायोगी आहात, आपण स्वतः विश्वरूप असून विश्वाचं परम कारण आहात. आपण जगाचे स्वामी आहात, आमचे परमदैवत आहात. ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने आम्ही गाई आपल्याला आमचा इंद्र मानून अभिषेक करू. हे विश्वात्मन, आपण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठीच अवतार धारण केलेला आहे. कामधेनुनी भगवान श्रीकृष्णांना असं म्हणून आपल्या दुधानी आणि देवमातांच्या प्रेरणेनी देवराज इंद्रानी ऐरावताच्या सोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्यानी देवर्षींसह यदुनाथ श्रीकृष्णांना अभिषेक केला आणि त्यावेळेला त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं नाव गोविंद असं ठेवलं. त्यावेळेला नारद पुंबरू इत्यादी गंधर्व विद्याधर सिद्ध चारण सर्व आलेले होते. हे सर्व जगाचं पाप ताप नाहीसं करणाऱ्या भगवंतांच्या यशाचं गायन करू लागले. अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. प्रमुख देवता भगवंतांची स्तुती करून त्यांच्यावर नंदनवनातील दिव्य फुलांचा वर्षाव करू लागल्या.
जय देव जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं प्रगमद शोभित भालं प्रगमद शोभित भालं भुवनत्रय पालं प्रभु वंदे गोपालं जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं निर्गुण सगुणाकारं संहृत भूभारं प्रभु संहृत भूभारं मुरहर नंद कुमारं स्मरहर सुखसारं हर सुखतारम वृंदावन संचारम कौस्तुभमणिहारम प्रभु कौस्तुभमणिहारम कृपया पारावारम गोवर्धन धारम जय वंदे गोपालम जय देव जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं मुरली वादनशीलं सत्स्वरगीतं प्रभु सत्स्वरगीतं चलचर वनचर गोचर चलचर वनचर गोचर जलचर सह गीतम जलचर सह गीतम स्तंभित यमुना तोयम अगणित तव चरितम प्रभु अगणित तव चरितम गोपी जन मन मोहन दासं श्रीकांतम जय वंदे गोपालं जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं राजक्रीडामण्डित वेषित व्रजललनं प्रभु वेषित व्रजललनं मध्ये तांडवमण्डित कुवलय दलदलनं प्रभु कुवलय दलदलनं कुसुमित कानन रञ्जित मन्दस्मित वदनं प्रभु मन्दस्मित वदनं फणिवर कालियागमनं यस्येश्वर गमनं जय वंदे गोपालं जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं जय देव वंदे गोपालं प्रभु वंदे गोपालं आराधिकं तव प्रेरणादं मांगल्य देवालये मीराकहितं राधे कृष्णं नाथनाथं सुन्दरम् केशवं प्रणमाम्यहं नाथनाथं सुन्दरम् आराधिकं तव प्रेरणादं मांगल्यदेवालये मीरासहितं राधे कृष्णं 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 राधे कृष्णं
लोकांमध्ये परमानंद ओसंडून वाहू लागला. नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आला. वृक्षांमधून मधाच्या धारा वाहू लागल्या. भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावतः क्रूर होते ते सुद्धा क्रूरपणा विसरले असे शुकदेव म्हणतात. अशा प्रकारे इंद्राने गायी आणि गोकुळांचे स्वामी श्री गोविंदांना अभिषेक केला आणि त्यांची संमती घेऊन देव गंधर्व इत्यादींसह तो स्वर्गातून तो स्वर्गाकडे निघून गेला. नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचं स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. ही असुरांची वेळ आहे हे लक्षात न आल्यानी ते रात्री यमुनेच्या पाण्यात उतरले. वरुणाचा सेवक असलेल्या एका असुरांनी त्यांना पकडलं आणि वरुणाकडे नेलं. नंद बाबा न आढळल्यामुळं गोप रडू लागले. श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचं रडणं ऐकलं, आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचं त्यांना समजलं, तेव्हा ते वरुणाकडे गेले. श्रीकृष्ण आलेले पाहताच अत्यानंद झालेल्या पश्चिम दिग्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली. वरुण म्हणाले की प्रभो, आज माझं शरीर धारणेचं सार्थक. आपल्या चरणकमलांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळते ते भवसागरातून तरुण जातात. आपण परब्रह्म परमात्मा भगवान आहात. लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही असे वेद सांगतात. मी आपणाला नमस्कार करतो आहे. माझा हा सेवक मूर्ख आहे, त्याला काय करावं हे कळत नाही. आपल्या वडिलांना न कळत तो घेऊन आला, आपण त्याबाबत क्षमा करावी. आपण आपल्या वडिलांना घेऊन जावं हे सर्व साक्षी श्रीकृष्णा. आपण माझं दासावर सुद्धा कृपा करावी. ईश्वराचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केलं. भगवंत आपल्या वडिलांना घेऊन व्रजात परत आले. नंदांनी लोकपाल वरुणाचे तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर नतमस्तक होत आहेत हे पाहिले. घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही हकीकत सांगितली. ते ऐकून गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत हे जाणलं आणि मनातल्या मनात अतिशय उत्सुकतेनी असा विचार केला की आपल्या ब्रह्मरूप स्वधामाला आपल्याला सुद्धा हे घेऊन जातील का. सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या गोपांची ही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त होऊन असा विचार केला की जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतात, त्याची पूर्ती करण्यासाठी अनेक प्रकारची कर्म करतात. त्यामुळे त्याचं फळ म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ अशा योनींमध्ये तो भटकतो, आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही. परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेलं असं आपलं परमधाम दाखवलं. भगवंतांनी प्रथम त्यांना ज्याचं स्वरूप सत्य ज्ञान अनंत सनातन ज्योती स्वरूप, तसंच समाधीनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात त्या ब्रह्माचा साक्षात्कार करविला. अर्थात त्या सर्वांना समाधी स्थितीचा अनुभव दिला. कविम पुराणम अनुशासितारम अनोरणीयाम समनुस्मरेद्यहा सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राण मावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैति दिव्यम। असं भगवंतांनी ज्या दिव्य पुरुषाचं वर्णन केलेलं आहे, तो पुरुष म्हणजे निर्गुण अक्षर ब्रह्माचा साक्षात्कार सर्वांना करविला। भगवंतांनी अक्रूराला ज्या जलाशयात आपलं स्वरूप दाखवलेलं होतं, त्याच ब्रह्मस्वरूप ब्रह्महृदामध्ये भगवान त्या गोपांना घेऊन गेले। तेथे त्यांनी बुडी मारली, तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यातून काढून आपल्या परमधामाचं दर्शन करवलं। ब्रह्मस्वरूप ब्रह्मरुध म्हणजे हा चिदाकाशाचा भाग, मूर्धनी आकाशाचा भाग, सर्व द्वार आणि संयम्य मनोहृदी निरुद्ध च मूर्ध्या ध्यायात्मना प्राणम आस्थित योगधारणा ओम इत्येकाक्षर ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण। असं जे भगवंत म्हणतात ते ब्रह्मस्वरूप ब्रह्मरुध, ज्या हृदयामध्ये ब्रह्म राहतं अशी जागा। गोपांचं असं भाग्य की त्या ठिकाणी गोपांनी बुडी मारली। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावोनी तेही तेची जाले। पण भगवंतांचं विशेष असं की भगवंतांनी या बुडी मारलेल्या गोपांना, त्या ठिकाणी एकरूपता पावलेल्या गोपांना तिथून बाहेरही काढलं आणि आपल्या परमधामाचं दर्शन देखील घडवलं। अर्जुनाप्रमाणे प्रथम स्वरूप समाधान हे देखील भगवंतांनी गोपांचं केलं आणि अर्जुनानी सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे अशी स्थिती अर्जुनाची होऊन गेली। गोपांना मात्र परमधाम वेगळेपणाने दाखवलं, जसं विश्वरूप वेगळेपणाने अर्जुनाला दाखवलं, या परमधामाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये नतत भासयते सूर्यो न शशांको न पावकहा यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, असं भगवंतांनी केलेलं आहे। हा लोक पाहून नंद इत्यादी गोप परमानंदात निमग्न झाले। तेथे सर्व वेद श्रीकृष्णांची स्तुती करताहेत हे पाहून सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित असे झाले। भजे व्रजई कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम विधूत गोप शोचनम नमामि पद्म लोचनम करारविंद भूधरम स्मितावलोक सुंदरम महेंद्र मानदारणम नमामि कृष्णवारणम कदंब सून कुंडलम सुचारु गंड मंडलम व्रजांगनैक वल्लभम नमामि कृष्ण दुर्लभम यशोदया समोदया सगोपया सनंदया युतम सुखैकदायकम नमामि गोपनायकम। ज्याच्या कर्णामध्ये कदंबाच्या फुलांची कुंडल आहेत, ज्याचा कपोल प्रदेश अत्यंत सुंदर दिसत आहे, सर्व गोपीजनांना जो अत्यंत प्रिय आहे, ज्याचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे, अशा भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो। जो गोपसमूहामध्ये नंदासह विराजमान असलेल्या यशोदेच्या सान्निध्यात आहे, त्या सर्वांना आनंद देणाऱ्या गोपनायक श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो। सदैव पाद पंकजम मदीय मानसे निजम दधान मुत्त मालकम नमामि नंद बालकम समस्त दोष शोषणम समस्त लोक पोषणम समस्त गोप मानसम नमामि नंदलालसम भुवो भरावतारकम भवाब्धिकर्णधारकम यशोमती किशोरकम नमामि चित्तचोरकम दृगंतकांत भंगिनम सदा सदालसंगिनम दिने दिने नवम नवम नमामि नंदसंभवम गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीन केलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडिप्रभालसत्पटं नित्य नवीन बाललीला करणाऱ्या सर्व गोप बालकांमध्ये अत्यंत चतुर असणाऱ्या ज्याच्या नाजूक शरीरावर विद्युल्यतेप्रमाणे प्रभा झळाळत आहे अशा मेघश्याम श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. समस्त गोप नंदनम मृदंबुजैक मोदनम नमामि कुंज मध्यगम प्रसन्न भानुशोभनम निकाम कामदायकम दृगंत चारुसायकम रसाल वेणुगायकम नमामि कुंजनायकम विदग्ध गोपिका मनो मनोज्ञ तल्पशायिनम नमामि कुंज कानने प्रबुद्ध वह्निपायिनम यदा तदा तथा यथास्तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयताम तथा कृपा विधीयतम. चतुर गोपींच्या अंतकरण रूपी कोमल शय्येवर सुखानी शयन करणाऱ्या कुंजवनामध्ये भडकलेल्या अग्नीला प्राशन करणाऱ्या भक्तवत्सल गोविंदाला मी नमस्कार करतो. प्रमाणी काष्टकद्वयं जपत्यधित्य यः पुमान् भवेत् स नंद नंदने भवे भवे सुभक्तिमान. प्रमाणित वृत्तीमधील ही कृष्णाष्टके पाठ करून जो रोज याचं पठन करेल तो जन्मोजन्मी नंद नंदन कृष्ण कन्हैयाचा अनन्य भक्त होईल असं शंकराचार्य म्हणतात. आता भगवंतांच्या अति अद्भुत अशा रास लीलेच्या कथेला प्रारंभ होतो आहे. भगवंतांची ही जी रासलीला आहे ही रासलीला सर्व देवदेवता सर्व ऋषी मुनी सर्व संत महात्मे या सर्वांना वंदनीय अशी आहे. असं म्हटलं जातं की ही रासलीला भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातला एक मध्यवर्ती भाग आहे इतकं कोणी कोणी या रासलीलेला महत्व दिलेलं आहे. भगवंतांचा जो जन्म झाला त्या जन्मामध्येच भगवंतांनी मायेवर प्रकृतीवर विजय मिळवून जन्माला आले. अजहा अपि सन अव्ययात्मा मी वस्तुत जन्मरहित असताना अव्यय असा आत्मा असताना भूतानाम ईश्वरोपि सन सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर म्हणून प्रसिद्ध असताना प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया माझ्या अचिंत्य अशा शक्तीने प्रकृतीला स्वाधीन करून मी जन्माला येतो. म्हणून भगवंतांनी प्रकृतीवर मायेवर जन्माच्या वेळेलाच विजय मिळवलेला होता. भगवंतांनी आपल्या आत्तापर्यंतच्या लीलाचरित्रामध्ये अधर्मावर मृत्यूवर विजय मिळवला आणि नंतरच्याही सगळ्या चरित्रामध्ये अधर्मावर आणि मृत्यूवर विजयच मिळवला. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय असाच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. त्यांची ही जी जन्मकथा आहे त्या जन्मकथेमध्येच त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला होता. कारण त्यांना मारण्यासाठी टपलेली मंडळी असताना ते त्याच्यातून सुखरूप बाहेर पडले. पुतणेसह अनेक राक्षसांचा त्यांनी संहार केलेला होता. एक प्रकारे यमधर्मावर विजय मिळवणं किंवा यमधर्माला आपलासा करणं असं त्यांनी केलेलं होतं. भगवंतांनी आतापर्यंत पंचमहाभूतांवर देखील विजय मिळवलेला होता. तृणावर्ताला जेव्हा मारलं तेव्हा तो वायूचं रूप घेऊन आलेला होता. दावानलाच्या भक्षणाच्या वेळेला वणव्याला जेव्हा गिळलं तेव्हा अग्नीवर त्यांनी विजय मिळवला. तर गोवर्धन लीला जेव्हा त्यांनी केली तेव्हा पर्जन्यावर आणि पृथ्वीवर देखील त्यांनी विजय मिळवलेला होता. त्यांच्या जन्माच्या वेळेला देखील त्यांनी जलतत्वावर विजय मिळवलेला होता. यमुना नदी दुभंगून त्यांना वाट मिळालेली होती. त्यामुळं पंचमहाभूतांवर विजय अथवा दुसऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर सर्व पंचमहाभूतांचं अत्यंत सहकार्य त्यांना होतं. अन्य ज्या प्रबळ योनी होत्या जसं कालिया मर्दन, त्यानिमित्ताने कालिया आणि गरुड या दोघांवरही त्यांनी विजय मिळवलेला होता. गरुड तर त्यांचा पाईकच आहे. अन्य योनींवर प्रभुत्व आणि त्यांचंही सहकार्य असं त्यांनी मिळवलं. त्याच्यामध्ये जसा कालियाचा गर्वहरण केला तसं त्यांनी जे गोधन होतं त्या गोधनाची अतिशय सेवा केली. देवतांचा गर्वहरण करून देवतांवरही त्यांनी आतापर्यंत विजय मिळवलेला आहे. जसं गोवर्धन पर्वताच्या वेळेला देवराज इंद्रावर तसंच कामधेनूवर त्यांनी विजय मिळवला. गाई आणि गोपाल हरण जेव्हा ब्रह्मदेवांनी केले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाचाही गर्व नाहीसा केला. अशा प्रकारे देवांचं गर्वहरण ही केलं. दुसऱ्या भाषेमध्ये देवांचं कायम सहकार्य त्यांनी मिळवलं देखील. असे भगवंत या रासलीलेच्या प्रसंगी कामदेवावर विजय मिळवते झाले. भगवंतांनी या प्रसंगी कामदेवावर तर विजय स्वतः मिळवलाच, पण गोपींनी देखील कामदेवावर विजय मिळवला हे या रासलीलेचं वैशिष्ट्य आहे. वस्तुत हा काम सर्व प्राणीमात्रांना हतबल करणारा आहे. जर तो रुंजी घालायला लागला तर त्याचा प्रभाव मोठा विलक्षण असा होतो. वस्तुत काम हा कामाकरता निर्माण झालेला नसून प्रजोत्पादनाकरता निर्माण झालेला असताना इतर वेळेला देखील तो भरपूर छळतो. कामाशी लढणं देखील अतिशय कठीण जातं. दमनाला हा काम अतिशय कठीण आहे. सर्व देह मन बुद्धीवर तो अधिराज्य गाजवतो. एक प्रकारे गर्विष्ठ आणि रजोगुणी म्हणून जो ओळखला जातो भगवंतांनी रासलीलेतून कामविजय साधला. कामदेवाला भगवंतांनी पराभूत केलं, स्वतः पराभूत केलं आणि गोपींकरवी देखील पराभूत केलं. एक प्रकारे कामाचं सहकार्य भगवंतांनी मिळवलं. शुकाचार्य त्याचं मोठं सुंदर वर्णन करतात. विषय जिणोनी जियाले जे शुकादिक दादुले ते विषयो वर्णिता जहाले भाट जयाचे असं याचं वर्णन केलेलं आहे. हा जो रासलीलेचा प्रसंग आहे तो भौतिक अंगानी कृपा करून घेऊ नका. भगवंतांचं दिव्य जन्म आणि त्या दिव्य जन्मातले जे दिव्य कर्म आहेत त्याच अंगानी हा प्रसंग पाहायला लागेल. एका मनुष्याच्या भूमिकेतून ऐकणं आणि देवाची कथा ऐकणं त्यामुळं देवाला मनुष्याच्या भूमिकेपर्यंत खाली आणणं मनानी असं कदाचित होऊ शकेल, पण तसं न करता अतिशय श्रद्धापूर्वक ऐकण्याचा असा हा रासलीलेचा प्रसंग आहे. शुकाचार्य असं म्हणतात की शरद ऋतूतल्या पौर्णिमेची रात्र होती, मोगरा वगैरे सुगंधी फुलं उमलली गेली होती आणि ते सर्व पाहून भगवंतांनी योग मायेचा आश्रय करून रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. हे शब्दच मार्मिक आहेत. भगवंतांनी योग मायेचा आश्रय केला. ज्या जन्माच्या वेळेला भगवंतांनी योग मायेला स्वाधीन करून जन्म घेतला, त्याच योग मायेला स्वाधीन करून भगवंतांनी ही रासक्रीडा केली. भगवंतांनी हा जो रासक्रीडा करण्याचा संकल्प केला त्याला कारण आहे. तुम्हाला आठवत असेल की भगवंतांनी जेव्हा गोपींची वस्त्र हरण केली, गोपींनी कात्यायनी व्रत भगवंतच पती व्हावेत म्हणून केलेलं होतं आणि ते जेव्हा भगवंतांना समजलं तेव्हा भगवंतांनी गोपींची परीक्षा पाहिली, त्यांची वस्त्र पळवली, ते उंच झाडावर जाऊन बसले आणि गोपींना सर्व बाह्य संकोच सोडायला लावला. जर मनोमन भगवंतांची कामना करून कात्यायनी व्रत ते पती व्हावेत म्हणून केलं गेलं तर मग बाह्य संकोचाला जागा असता कामा नये. तो देहाभिमान आणि देहबुद्धीचं आणि समर्पण नसल्याचं लक्षण आहे. अशा भावनेनी भगवंतांनी त्यांना सर्व बाह्य संकोच सोडायला लावला. गोपींनी हा बाह्य संकोच सोडला, भगवंतांकडून वस्त्र परत घेतली, पण त्या प्रसंगी गोपी अतिशय पवित्र अशा भावनेनी भरल्या गेल्या. गोपींना पतिव्रता भाव प्राप्त झाला. मन बुद्धी आणि चित्त अंतःकरणाचं समर्पण भगवंतांनी घडवलं आणि गोपी परत सांसारिक भोगांकडे कामनांकडे जाण्याची वाट भगवंतांनी बंद केली. याचा अर्थ लौकिक अंगानी त्या जरी आपल्या पतींबरोबर राहत असल्या तरी देखील आंतरिक भावाने त्यांनी भगवंतांनाच पती मानायला सुरुवात केल्यामुळं स्वाभाविक त्यांच्या जीवनातली भौतिकता, भगवंतांचं जे दिव्य चरित्र आहे आणि दिव्य अस्तित्व आहे त्यामुळं त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सांसारिक भोगांचं पूर्ण निर्दालन झालं. शरद ऋतूच्या रात्री मी तुम्हाला विहार करण्याची संधी देईन माझ्याबरोबर असं आश्वासन त्यावेळेला त्यांनी गोपींना दिलेलं होतं. गोपींनी त्यांच्या ठिकाणी असणारी सूक्ष्म अहंता आणि त्या सूक्ष्म देह अहंतेपोटी कामवासनेची त्यांच्या ठिकाणी असणारी इच्छा याची तृप्ती आणि शमन भगवंतांनी या रास लीलेच्या प्रसंगी केली आणि यातूनच गोपी आत्मसुखामध्ये निमग्न झाल्या, देहभावाला विसरल्या आणि गोपींना देखील कामविजय साधला. संतांनी गोपी हा शब्द जीवाला उद्देशून वापरलेला आहे रूपकात्मक अंगाने आणि या भावामध्ये आपल्या स्वतःला देखील पाहिलेलं आहे. जीवात्म्याची एकूण चढती वाढती तळमळ भगवंतांच्या प्राप्तीकरता म्हणून असणारी आणि भगवंतांशी क्रीडा करण्यासाठी योग्य होण्याकरता गुणसंपादन जीवाच्या अंगाने जे आवश्यक आहे ते हे भक्ताचं एक प्रकारे अवरोहण उंच चढण्याचा प्रयत्न जर असेल तर त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भगवंतांची देखील तशाच प्रकारची जर इच्छा असेल तर भगवंतांच्या कृपेचं अवतरण कृपा भक्तांकडे व्हायला सुरुवात होणं असंही घडतं आणि या योगाने ही रास लीला घडत असते. मात्र भगवंतांची इच्छा असेल तरच ही रासलीला संभवते. श्रीकृष्णांनी ताज्या केशरासारखं लालसर आणि लक्ष्मीच्या मुखकमलासारखं मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणांनी व्यापलेलं वृंदावन पाहिलं आणि वेणूवर ब्रजसुंदरींना प्रिय असणारं गीत वाजवायला सुरुवात केली. त्यांच्या वेणूवादनाचं संतांनी अतिशय रम्य असं वर्णन केलेलं आहे.
रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, वेणू वाजवी वृंदावना, वेणू वाजवी वृंदावना, वृंदावना गोधनी चालिकाये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, ऋण झुण 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 वाजवी वेणू वेदी वेदले, वेदी वेदले आमचे तनु मन माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, 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 रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, गोधने सारी हाती घेऊन काठी, गोधने सारी हाती घेऊन काठी, वैकुंठीचा सुकुमार, वैकुंठीचा सुकुमार, गोपवेशे जगजेठी, वैकुंठीचा सुकुमार, गोधने सारी तारे सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, 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 एका जनार्दनी फुलवी चौरणी, फुलवी चौरणी, एका जनार्दनी फुलवी चौरणी, फुलवी चौरणी, करिती तनु मनाची, करिती तनु मनाची, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, वेणू वाजवी वृंदावना, वेणू वाजवी वृंदावना, वृंदावना गोधने सारी काहे, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये.
आहारे सावळिया वाजविनी
भगवंतांनी ज्यांचं मन आधीच आपल्या अधीन करून घेतलेलं होतं त्या गोपी बासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना न कळवताच भगवंत जिथे होते तिकडं जाण्यासाठी म्हणून निघाल्या. बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गाईची धार काढत होत्या त्यांनी धार काढणं अर्धवट टाकून त्या निघाल्या. ज्या दूध तापवत होत्या त्या उतू जाणारं दूध तसंच सोडून बाहेर पडल्या. ज्या स्वयंपाक करत होत्या त्या भांडी चुलीवर तशीच ठेवून निघायला लागल्या. ज्या जेवायला वाढत होत्या त्या वाढण्याचं काम सोडून ज्या मुलांना पाजीत होत्या त्या पाजण्याचं सोडून देखील ज्या पतींची सेवा करत होत्या त्या सेवा सोडून आणि स्वतः जेवत होत्या त्या जेवण सोडून तशाच आहे तशा निघाल्या. काही गोपी आपल्या शरीराला चंदन उटणं लावत होत्या तर काही डोळ्यांमध्ये काजळ घालत होत्या. ते सगळं करायचं सोडून आणि उलट सुलट देखील वस्त्रालंकार आहेत याच्याकडे दुर्लक्ष करून ते श्रीकृष्णांकडे जायला निघाल्या. पतींनी पित्यांनी भाऊ जाती बांधवांनी त्यांना अडवलं तरी गोविंदांनी चित्त हरण केल्यामुळं ते इतक्या मोहित झालेल्या होत्या की थांबल्या नाहीत. त्यावेळेला काही गोपी घरामध्ये होत्या त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. त्यावेळेला त्यांनी आपले डोळे बसल्या जागी बंद करून घेतले आणि तन्मयतेने श्रीकृष्णांचं ध्यान स्मरण करू लागल्या. आपल्या प्रियतम श्रीकृष्णांच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयामध्ये इतकी व्यथा निर्माण झाली तसंच इतक्या तन्मयतेने त्यांचं ध्यान जमून गेलं की त्यामुळे त्यांचं पाप भस्म होऊन गेलं. शुकाचार्य असं म्हणतात की त्या स्मरणामध्ये श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचं पुण्य देखील संपलं. शुकाचार्य म्हणतात की जार बुद्धीने का असेना त्या परमपुरुषाशी ज्याचं मिलन झालं त्यामुळं त्यांचं कर्मबंधन तत्काळ नाहीसं झालं. मनोमन मिलन झाल्यामुळं आणि त्यामुळं त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला. त्या दिव्य देही झाल्या आणि मनानी तिथपर्यंत जाऊन पोचल्या. हे जे सगळं वर्णन आहे हे सगळं वर्णन आपण श्रद्धेने ऐकतो आहोत. जसं भगवंतांचा जो जन्म आहे तो आपण श्रद्धेने ऐकला. पुतणेचा वध श्रद्धेने ऐकला. भगवंतांच्या ज्या बाललीला होत्या त्या श्रद्धेने ऐकल्या. गोवर्धन उचलला हे श्रद्धेने आपण ऐकलं आणि आपल्याला पटलं. तशीच ही गोष्ट देखील आपण श्रद्धेने ऐकायची आहे. शुकाचार्य असं म्हणतात की भगवंतांनी आधीच योग मायेला स्वाधीन करून ही लीला करण्याचं ठरवलं आणि या रासलीलेच्या शेवटी ते असं म्हणतात की गोपी जरी प्रत्यक्ष भगवंतांच्या जवळ होत्या तरी योग मायेनी त्यांच्या पतींना बंधूंना आई वडिलांना त्या घरातच आहेत असं वाटत होतं. योग मायेनी त्या घरातच होत्या आणि प्रत्यक्षतः मात्र भगवंतांच्या जवळ गेलेल्या होत्या. जसं योग मायेनी ब्रह्मदेवाचा गर्व हरण करताना भगवंतांनी एक वर्षभरपर्यंत सर्व गोप गायींसकट परत निर्माण केले आणि त्यांच्याबरोबर लीला केली तशाच पद्धतीने ती एक विलक्षण लीला म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे. तरी परीक्षित राजाने विचारलंच की हे मुनिवर्य, श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परमप्रियतमच मानत होत्या, त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हते, अशा प्रकारे गुणांमध्येच आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाह रूप असलेल्या संसाराची निवृत्ती होणं कसं शक्य आहे? याचा अर्थ असा की भगवंत जरी आपल्या पातळीवरून ही लीला करत असले तरी देखील गोपींना भगवंत ब्रह्म वाटत नव्हते, त्यांना ब्रह्माचं ज्ञान देखील झालेलं नव्हतं, त्या सामान्यत संसारामध्येच आसक्त होत्या, एका देहाच्याच अंगाने भगवंतांकडे कामबुद्धीने पाहत होत्या, त्यामुळे संसारामधून त्या मुळीच बाहेर पडलेल्या नव्हत्या आणि संसाराचा आणि संसारामध्ये असलेल्या गुणांचा विलक्षण जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये असलेल्या गोपी आणि प्रवाहाच्या बाहेर वर्तन करत असलेले भगवान श्रीकृष्ण इतकी तफावत असल्यामुळं गोपींच्या संसाराची निवृत्ती कशी काय झाली असेल असं परीक्षित राजाने विचारलं. त्याच्यावर शुकदेवांनी उत्तर दिलं की मी तुला पूर्वीच सांगितलेलं होतं की चेलीराज शिशुपालाने भगवंतांबद्दल द्वेषभाव ठेवून देखील त्याला भगवत स्वरूपाची जर प्राप्ती झाली तर मग ज्या गोपी श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम करतात त्या त्यांना प्राप्त होतील याच्यामध्ये आश्चर्य काय? जे हे शुकदेवांचं उत्तर आहे त्या उत्तरापासून पुढचा हा जो रासलीलेचा प्रसंग आहे तो आपण यथाक्रम पाहणार आहोत. आपली वेळ संपली, मलाही घड्याळचं आश्चर्य वाटतं की एक तासाचा वेळ असा चुटकी वाजवल्यासारखा संपतो कसा, पण तो काटा आपलं काम करत होता, घड्याळ मात्र पुढे जात होत. हे अतिशय गोड असं चरित्र आणि या चरित्रातल्या या भागाचा संतांनी केलेला अर्थ आणि सामान्य लोकांनी केलेला विपर्यास याच्यामध्ये इतकी दोन टोकं आहेत की ही सगळी लीला भगवंतांच्या एकूण जीवनाच्या तत्वज्ञानासकट पाहणं आवश्यक ठरतं. त्यामुळं शुकाचार्य एक विलक्षण उत्तर द्यायला सुरुवात करू लागले. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील कोणत्याही भावाने माझ्याकडे जरी आला, माझ्याकडे जरी पाहिलं तरी देखील मी प्राप्त होतो असं सांगितलं. गोपिकासी कामे तया कंसा भयसंभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका आणि भलतया जाती जन्मावे मग भजी जे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे. माझी आजी जर मुक्त व्हायचं असेल तर रावणाला फार कठीण जाईल, पण रामाशी वैर केल्यामुळे मुक्त होता येईल. कंसासारख्या माणसाला मुक्त व्हायचं असेल तर फार कष्ट घ्यायला लागतील, जन्माजन्मांचं काम आहे, पण कृष्णाशी वैर घ्यावं लागेल. कृष्णाशी वैर घेतलं की काम होईल. शिशुपालाचं देखील तसं आहे. तसंच कामनेनी जर मुक्त व्हायचं असेल तर भगवंतांची कामना ठेवायला लागेल. अशा प्रकारची विलक्षण उत्तरं संतांनी दिलेली आहेत. आपण हा सगळा भाग यथाक्रम पुढच्या मंगळवारी पाहूया. हरिओम तत्सव. हरी हरी. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. हरी हरी स्वामी जी नारायण। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी भानुनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 खुर। बोलो नंद के लाल की जय।